पैसा कामादि की तिघी सांडीला सुख पावो नि जगी संगुल आहे मोक्ष मार्गी सज्जनांचा मग सत्संगे प्रबळे सत्शास्त्राचे निबळे जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राणे ते वेळी आत्मानंद आघवे जे सदा वसते बरवे ते तैसेची पाटण पावे गुरु कृपेचे तेथ प्रियाची परम सीमा तो भेटे माऊली आत्मा तये खेवी आटे डिंडिमा सांसारिक हे ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करुनी ठाके उभा तोची येवढिया लाभा गोसावी होय। या ज्या पाच सहा ओव्या आहेत त्या ओव्यांच्या भोवती गेले दीड दोन महिने आपलं निरूपण रंगाळत आहे। याचं कारण या ओव्याच तेवढ्या महत्वाच्या आहेत। या ओव्यांच्या योगानी एका यशस्वी परमार्थी याचा ज्याला रोड मॅप असं म्हणू तर तसा मार्ग ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करून सांगितलेला आहे आणि तो आपण पाहतो आहोत। हा जो मार्ग आहे त्या मार्गाची सुरुवात किंवा त्या मार्गावरून प्रवास करण्याचा अधिकारी मुळात काम क्रोध आणि लोभ यांचा ज्यांनी त्याग केला यांच्यापासून जो बाजूला राहिला तेव्हापासून या मार्गावरून चालायची सुरुवात होते। तोपर्यंत या मार्गावरून तो नीट प्रवास करूच शकत नाही। कामादिकी तिघी म्हणजे काम क्रोध आणि लोभ। काम अर्थात सर्व इंद्रियांच्या कामना आणि प्रजोत्पादनासाठी आवश्यक असणारा मूळ काम मिळून काम हा शब्द भगवंतांनी वापरलेला आहे। तसं म्हटलं तर काम हा जीवनामध्ये आवश्यक ही गोष्ट आहे आणि तो आवश्यक जरी असला तरी देखील आपल्या स्वतःच्या जीवनाकरता आवश्यक आहे, शरीराकरता आवश्यक आहे, पण तो ज्या तऱ्हेने आवश्यक आहे त्या तऱ्हेने कामाच्या योगाने त्याचं अतिचिंतन केल्यामुळं किंवा त्याला वश झाल्यामुळं देहभावना वाढते, देहबुद्धी वाढते, हा त्या कामाचा एक धोका म्हणून सांगितलेला आहे। खरं म्हणजे ही गोष्ट अशी आहे की दुसऱ्या अध्यायात तिसऱ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे इंद्रिय आणि मनोबुद्धी यस्य अधिष्ठान मुच्यते, काम क्रोध आणि लोभ याचं अधिष्ठान इंद्रिय मनबुद्धी हीच आहेत। या इंद्रिय मनबुद्धीच्या ठिकाणीच तो राहतो आणि इंद्रिय मनबुद्धी असणाऱ्या देहवान मनुष्याला परमात्मा प्राप्तीसाठी जो आपल्या ठिकाणी स्वाभाविक आहे त्याला दूर करण्याचं सामर्थ्य जरा बेताचंच असतं, पण तेच त्याच्या बद्धतेलाही कारण होतं। जर मुक्तीची आकांक्षा असेल, देह मनबुद्धीपासून सुटण्याची आवश्यकता वाटत असेल तर या काम क्रोध आणि लोभ या तिघांवरही उपाय योजणं हे गरजेचं राहतं। म्हणून मग शास्त्रांनी असा तोडगा काढला, संतही असं सांगतात की हे काम क्रोध आणि लोभ हे जे स्वर असं वाही आहेत याचा अर्थ तुमच्या रक्तामध्येच ते आहेत, तुम्हाला जन्मापासूनच ते मिळालेले आहेत, ते पूर्ण बाजूला सारणं अशक्य आहे किंवा अवघड आहे। हे काम क्रोध आणि लोभ धर्म्य किंवा न्याय्य असे असावेत। याचा पुढचा श्लोक आलेलाच आहे, तस्मात शास्त्रम प्रमाणं ते कार्या कार्य व्यवस्थित न शास्त्र विधि उत्सृत य शास्त्र विधि उत्सृज वर्तते काम कारत न स सिद्धिम अवापनोती न सुखम न पराम गतिम असं भगवंत म्हणतात. शास्त्र विधि बाजूला सारून जो कामाच्या म्हणजे कामक्रोध आणि लोभाच्या नादी लागतो त्याला आत्मसिद्धी प्राप्त होत नाही हे 100% भगवंतांनी सांगितलं. न सुखम न पराम गती ऐहिक सुख देखील मिळालं असं वाटतं तरी देखील शांती सुख त्याला मिळत नाही. कामामध्ये अशांत करण्याचीच प्रेरणा आहे, अस्वस्थ करण्याचीच प्रेरणा आहे. क्रोधाची प्रेरणा देखील कामातून निर्माण होते आणि ती अस्वस्थच करते आणि लोभ देखील अस्वस्थतेकडेच नेतो. त्यांना सुख देण्याचं सामर्थ्य नाही. इंद्रियांचे एक सुख आहेत आणि मनुष्याचं एक सुख आहे. इंद्रियांचं सुख आणि मनुष्याचं सुख हे एका विशिष्ट मर्यादेनंतर एकमेकांपासून वेगळं असतं. उदाहरणार्थ उत्तम संगीत, आपण संगीताचे शौकीन आहोत आणि आपण संगीत ऐकतो आहोत. संगीत, उत्तम संगीत कानावर पडलं, स्वामीजी म्हणायचे की अगदी भीमसेन जोशी गात असतील आणि तुम्ही दर्दी असाल संगीतातले तरी देखील तास, दीड तास, दोन तास, तीन तास, चार तास पुरे. एक वेळ अशी येते की तुम्ही तो टेप रेकॉर्डर बंद करून टाकता. ते म्हणायचे की त्याचं कान पिळून टाकता तुम्ही बंद. याचं कारण असं की ते संगीत जे सुख देत होतं ते एका मर्यादेच्या पलीकडे जर ऐकलं तर ते अशांती निर्माण करतं, अस्वस्थता निर्माण करतं. तुम्ही ठराविक काळाच्या पुढे जाऊन जर त्या विषयामध्ये रमलात तर तो विषय तुम्हाला अस्वस्थ करतो. तुम्ही परगावी गेलात साईट सीइंग करता आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरलात पण या सगळ्या साईट सीइंगची खरी सांगता तेव्हा होते की जेव्हा तुम्ही म्हणता की शेवटी आम्ही घरी आलो, पिठलं भात खाल्लं आणि त्याच्यासारखं सुख नाही. तुम्ही घरी येता, ते सुख संपतं, ते सुख तुमच्या वैयक्तिक सुखावर, व्यक्तीच्या सुखावर आक्रमण करतं. सर्व विषयांची सुख ही तुमच्या व्यक्तिगत व्यक्तीच्या सुखावर जेव्हा आक्रमण करतात, जेव्हा तुमची शांती बिघडवतात, तेव्हा ती सुख अतिशय चमत्कारिक वाटायला लागतात. ते सुख नको असं वाटायला लागतं. त्याच्याऐवजी शांती समाधान महत्वाचं असं वाटायला सुरुवात होते. म्हणून भगवंतांनी म्हटलंय नस सिद्धिम अवापनोती, त्याला परमार्थ प्राप्त होण्याची शक्यता तर सोडूनच द्या, मोक्ष सिद्धी त्याला लाभणार नाही. पण न सुखम, त्याला सुख देखील मिळणार नाही. ऐहिक सुख आणि न पराम गतीम, म्हणजे जर तुमची कल्पना असेल देह ठेवल्यानंतर इथं जे भोग आहेत त्याच्यापेक्षा उत्तम भोग असणाऱ्या अशा भूमीमध्ये, स्वर्ग वगैरे आम्ही जाऊ, तर तेही शक्य नाही. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्या कार्य व्यवस्थित. म्हणून कार्य काय आणि अकार्य काय याचा उलगडा ज्या शास्त्रांमध्ये होतो ती शास्त्र प्रमाण असली पाहिजेत. या शास्त्रांना धरून जर तुम्ही चाललात तर काम क्रोध आणि लोभ हे आवाक्यात ठेवता येतात. आवाक्यात याचा अर्थ संपूर्ण ते नाहीसे होतात असं होत नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत काम आहे, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत क्रोध हा राहणार. पण स्वामीजी म्हणायचे की नदी एका विशिष्ट पातळीच्या खालून वाहत असेल तेव्हा काही धोका नाही, पण तिथं पुलापाशी एक डेंजर लाईन आखलेली असते आणि त्या धोक्याच्या पातळीच्या वर पाणी जाऊन वाहायला लागलं की ते म्हणायचे की मग सायरन वाजायला लागतात, गाड्या फिरतात, लोकांना बाजूला होण्याचं आवाहन करावं लागतं. तसं हे काम क्रोध आणि लोभ शास्त्रांनी सांगितलेल्या मर्यादेच्या चौकटीत असावेत असं भगवंतांचं म्हणणं आहे. म्हणून हे काम, क्रोध आणि लोभ शास्त्राच्या चौकटीमध्ये भोगणं म्हणजेच त्याचा त्याग करणं आहे. याच्यापेक्षा जास्त अर्थ इथं घ्यायचा नाही. तैसा कामादिकी तिघी सांडीला सुख पावोनी जगी, संगुल आहे मोक्ष मार्गी सज्जनांचा. मी परत एकदा ते सांगतोय बर का, त्याला सज्जनांची संगती हवी असं वाटायला लागतं. तुम्ही लहानपणापासून आठवले असेल, आठवत असाल तर तुम्हाला काही अतिशय चांगल्या सवयी असणारे असे मित्र भेटले असतील आणि तितक्या चांगल्या सवयी नाहीत असेही मित्र भेटले असतील आणि तुमच्या प्रवृत्तीप्रमाणे तुम्ही त्यांच्याशी मैत्री करता. तुमची जर प्रवृत्ती काम क्रोध लोभाकडे अति झुकणारी असेल तर तुम्ही सज्जनांशी मैत्री करू शकत नाही आणि तुमची प्रवृत्ती एका मर्यादेमध्ये असेल तर तुम्हाला अन्य मंडळी नको वाटतात आणि सज्जनच असावेत आपल्या अवतीभोवती असं वाटायला लागतं. हे सगळं तुमच्या अंतरप्रवृत्तीवरच अवलंबून राहतं. आणि तुमच्या असंही लक्षात आलं असेल की जेव्हा जेव्हा तुमची अंतरप्रवृत्ती थोडीशी बिघडली, होऊ शकतं व्यक्ती आहे, तेव्हा तेव्हा तुम्हाला अशा प्रकारची मंडळी जवळची वाटायला लागतात. मग ते वेडवाकडे बोलणं, चालणं, हसणं, चेष्टा, मस्करी, त्याच्यात अगदी तुम्ही रमून जाता. तेच तुमची प्रवृत्ती बदलली की तुम्हाला त्या गोष्टी नको वाटायला लागतात. तुम्हाला सज्जनांची संगती हवी असं वाटायला लागतं, तुम्ही त्या संगतीकडे आकृष्ट होता. मग सत्संगे प्रबळे, मग सज्जन तुम्हाला संतांकडे घेऊन जातात आणि संतांची संगती तुम्हाला लाभायला सुरुवात होते. संतांची संगती म्हणजे प्रत्यक्ष संगती. संत जिथं असतात तिथं तुम्ही उल्लेखून जाता, मुद्दाम होऊन जाता, तिथे जाऊन बसता, ते बोलतात ते ऐकण्याची इच्छा निर्माण होते. त्याच्यापासून तुम्हाला आपण जीवन कसं जगावं याची अधिक चांगली माहिती मिळते. मग तुम्ही त्यांचं निरूपण ऐकता, त्यांच्या सत्संगाला जाता, त्यांनी लिहिलेले ग्रंथ वाचता. ही सगळी सत्संगतीच आहे. प्रबळ सत्संगती म्हणजे तुम्ही करत असलेली संतांची संगत आणि तुमची वाढती इच्छा सत्संगतीची, यामुळे तुमची सत्संगती प्रबळ व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर सत्शास्त्राचं वाचन, श्रवण, चिंतन याच्या योगाने जन्म आणि मृत्यू याचा फेरा आपण चुकवावा अशी इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण होते. जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राणे, तेवेळी आत्मानंद आघवे, जे सदा वसते बरवे ते तैसेची पाटण पावे गुरुकृपेचे. एक दोन तीन मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरि 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 स्वामी जी स्वामी जी राम 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 हरि हरि सद्गुरु कृपेनी निर्माण झालेलं सद्गुरु कृपेच्या योगानी वसलेलं असं पाटण नगर की त्या नगरामध्ये आत्मानंद निवास करून असतो अशा नगरामध्ये तो येतो. सद्गुरु हे मोठे कृपाळू असतात, ब्रह्मनिष्ठ असतात, जे ब्रह्माच्या ठिकाणीच त्यांची जीवननिष्ठा आहे असे असतात आणि ते श्रोत्रिय असतात. श्रोत्रिय म्हणजे श्रुतींचा अभ्यास केलेले, श्रुतींचं श्रवण घडलेले, शास्त्रांचं श्रवण घडलेले आणि तेही गुरुमुखातून श्रवण घडलेले. श्रवण करणारा तो श्रोत्रिय नाही, कारण श्रवण आपलं अव्याहत चालू आहे. शब्द ही अशी गोष्ट आहे की सतत कानावर पडतच जाते, पण ज्यांनी श्रुती सांगते तशा प्रकारचा परिणाम होतो त्याला खरं म्हणजे श्रवण म्हणायचं. विनोबांची आई विनोबांना असं म्हणाली की विनया, जर उत्तम प्रपंच करून परमार्थ संपादन करशील तर तू तुझ्यापुरता मुक्त होऊन जाशील, पण उत्तम ब्रह्मचर्य सांभाळून जर तू परमार्थ करशील तर 42 पिढ्या उद्धरून जातील, असं आई म्हणते बरं का मुलाला. जे श्रुतींनी सांगितलेलं आहे ते जर कानावर येत असेल आणि त्या पद्धतीने येत असेल तर त्याला श्रोत्रिय म्हणायचं, नाहीतर श्रवण खूप घडत सतत घडतच असतं. मी विनोद वाचला की एकदा एक आई आपल्या मुलाला म्हणते की टोंग्या, तरी मुलावर परिणाम होत नाही म्हणून आई म्हणते की अर्थ तरी करतो का टोंग्या शब्दाचा, तो म्हणतो हो टोंगा म्हणजे म्हशीचं पिल्लू. हेही कानावर आहे, पण हे असं ज्याच्या कानावर आलेलं आहे त्याला कोणी कधी श्रोत्रिय म्हणणार नाहीत. असे संवादच भरपूर चालतात जगामध्ये, पण आत्मा अविनाशी आहे, तो आत्मा प्राप्तव्य आहे, तू आत्मस्वरूप आहेस, अशा प्रकारची वचनं कानावर येणं ही श्रुतीचीच वचनं आहेत. तत्वमसि श्वेतकेतो इति, अरे श्वेतकेतो ते परमात्म तत्वच तू आहेस असं श्रुती सांगतं ना. ज्यांच्या कानावर आलेलं आहे याचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे ते ब्रह्मनिष्ठ आहेत, अनुभवी आहेत आणि शिष्याबद्दल कृपाळू आहेत, त्यांना सद्गुरू असं म्हणतात. शब्द ज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदे डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी समर्थू, तो सद्गुरू जाणावा. फोडोनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार. फोडोनी शब्दाचे अंतर याचा अर्थ अहम हा जर शब्द असेल तर तो शब्द मी, मी म्हणजे देह मन बुद्धी, का मी म्हणजे मन, का मी म्हणजे बुद्धी, का मी म्हणजे देह मन आणि बुद्धी याच्याशी बुडाशी असणारं चैतन्य. अशा प्रकारे फोडोनी शब्दाचे अंतर, शब्दाच्या अंतर्यामी खरा अर्थ काय आहे हे जे सांगतात तो जो चैतन्य स्वरूप आहे बुडाशी असणारा, ज्याला मी 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 असं म्हणतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्जुनपण न घेता मी ऐसे तत्वता स्फुरे ते स्वभावता तुझे रूप. मी अर्जुन अशा प्रकारे नामाचा अभिमान न घेता जे अंतर्यामी सहज मी मी असं सहज स्फुरण आहे. अर्जुन नाम हे जन्म झाल्यावर ठेवलेलं आहे. त्या नामाचा आणि त्या देहाचा जरी संबंध असला तरी देखील ते नंतर ठेवण्यात आलेलं नाम आहे. आणि अर्जुन हे अर्जुनाचं नाव ठेवलं त्याच्याऐवजी अनेक दुसरं नाव ठेवलं असतं तरी चाललं असतं. निपजल्या बालकासी नाम नाही तयासी, ठेविल्या नामासी ओढवत उठी. त्याला काही नाम नसतं, तो अनामीच असतो. आपण ज्या नावाने हाक मारतो त्या नावाने तो ओदेत फुटतो, तो ओदेतो. अशा प्रकारे शब्दाचं अंतर फोडून सांगणारे अहम याचा अर्थ तुझ्या आत असणारं जीव चैतन्य. ते जीव चैतन्य मुळातच ब्रह्म आहे, त्याला नाश नाही, त्याला गुण नाहीत, सगुण आणि निर्गुण या दोन्हीच्याही ते पलीकडचं आहे. तसं ते सत्व, रज आणि तम या तीनही गुणांमध्ये न सापडणारं आहे. ते जन्मरहित आहे, आनंद स्वरूप आहे, त्याला मृत्यू नाही. आदि अंतरहित आनंद स्वरूप, शांत स्वरूप असं अहम म्हणजे मी, म्हणजे माझ्या अंतर्यामी असणारं जीव चैतन्य हेच खरं म्हणजे ब्रह्म आहे, म्हणजे अविनाशी जन्मरहित शांत स्वरूप आनंद स्वरूप असा परमात्मा हेच त्याचं स्वरूप आहे. अशा प्रकारे जे फोडोनी शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार, त्याच्या निदर्शनाला आणून देतात की तू अरे परमात्मा आहेस, तोच गुरु माहेर अनाथांचे, जो जनामध्ये वागे तरी जना वेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोच साधू. अशा साधूकडून जो उपदेश घेतो अशा गुरूंना तो भेटतो, त्या गुरूंची कृपा संपादन करतो. कृपा संपादन करण्याचा अधिकारी तो तेव्हा होतो जेव्हा गुरु सांगतात तशा प्रकारचा तो विवेक करतो. आत्मा काय आणि अनात्मा काय, सार काय आणि असार काय, असार रूपी जो संसार आहे आणि सार रूप जे आत्मतत्व आहे ते एकमेकांपासून वेगळं आहे. संसाराची नाना प्रकारची सुख आणि दुःख आपल्यावर येऊन आदळणार. आपल्यावर याचा अर्थ देहापर्यंतच ती येणार, देह मन बुद्धीपर्यंत येणार. अहम ब्रह्मास्मीच्या वेळेला समजून घेतलंस की नाही की देह मन बुद्धीच्याही बुडाशी असणारं चैतन्य हे तुझे स्वरूप आहे, देह हे तुझे स्वरूपच नाही, असं असल्यामुळं तू सार स्वरूप आत्मा आहेस आणि असाराचं आक्रमण तुझ्यावर होऊ शकत नाही। अशा प्रकारचा जो विवेक करतो, ज्यांनी मन शांत करण्याची कला संपादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, करत राहतो। स्वामीजींकडे एक तरुण आला आणि स्वामीजींना म्हणाला, खांडेकरांच्या गच्चीत प्रसंग घडला, की मला आत्महत्या करावीशी वाटते। म्हणाला, काय झालं? मी यशस्वी जीवन नाही जगू शकत असं मला कळलेलं आहे। सतत सगळीकडून अवहेलना, अपमान याने मी अतिशय संत्रस्त आहे, मला या जगात राहायचं नाही असं मला वाटतं। स्वामीजी म्हणाले, ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल नंतर बोलू। तिथं जी थोडी मंडळी जमलेली होती त्यांच्याशी इतर थोडं बोलून शांतपणाने नाम स्वामीजींनी सांगितलं आणि मग त्याच्यानंतर देहाचं स्वरूप, आत्म्याचं स्वरूप, आपण आत्मस्वरूप कसे आहोत, आपण देह मन बुद्धी कशी नाही, आपण मनाचा किती अवास्तव नादी लागतो त्यामुळे अस्वस्थ होतो, असा थोडासा विषय बोलले। आणि मग त्या तरुण मुलाला म्हणाले की हा मगाशी तू काहीतरी बोलत होतास, काय सांगत होतास तू? तो म्हणाला, मला बोलायला मी आलेलो होतो तुमच्याकडं, मला तुम्हाला म्हणायचं होतं की मला आत्महत्या करावीशी वाटते, माझी अवहेलना होते, माझा अपमान होतो, पण तुम्ही जे नाम सांगितलं आणि त्यानंतर तुम्ही जे बोललात त्यामुळं आता मला शांत वाटतंय, आता मला तसं वाटत नाहीये। मन शांत करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, ज्यांनी इंद्रिय आपणहून समजून उमजून थोडी विषयांपासून दूर राहून समाधानी राहता येते का हे पाहायचा अभ्यास केला, हा अभ्यास करावा लागतो। तुमचे मित्र तुम्हाला म्हणाले की आज आपण मिसळ खायला जाऊ, तुम्हालाही मिसळ आवडते, पण तुम्ही कधीतरी पाहायला पाहिजे की मिसळ न खाताही आपल्याला सुखी राहता आलं पाहिजे। मिसळ न खाणं म्हणजे फार मोठं इंद्रिय नियमन आहे असं नाहीये, पण तुम्हाला ते करता येतंय ना हे तुम्ही जरा पाहायला पाहिजे। नाहीतर श्रवणाचा परमार्थ निराळा आणि आचरणाची गोष्ट निराळी असं जीवन होऊ शकेल, तसं आपलं होत नाहीये ना। आपण सतत समाधानातच राहणं, बंदोलेकर महाराज म्हणायचे की समाधानात कशामुळे राहील एखादी व्यक्ती? पैसे मिळाल्यामुळं, हवं तसं अन्न मिळाल्यामुळं, कपडे मिळाल्यामुळं, ते म्हणायचे की समाधानात राहण्याच्या निश्चयाने समाधानात राहता येतं। मग गरिबी असो, श्रीमंती असो, जशी परिस्थिती असेल त्याच्यात मला समाधानाने राहायचं आहे, या निश्चयाने देखील समाधानी राहता येतं असं महाराज म्हणायचे। आणि त्या समाधानासकट मी नाम घेणार आहे, नाम घेण्यासाठी देखील एका समाधानाचीच गरज आहे, नाहीतर नाम मी घेऊ नाही शकणार। थोडस सहन करणं, कष्टाशिवाय सहन करणं, या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये गरजेच्या आहेत। तशा त्या गुरुकृपेचा अधिकार संपादन करण्यासाठी म्हणून देखील उपयोगी आहेत। आणि दुसरं म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये परमात्मप्राप्ती हेच उद्दिष्ट ठेवून चाललं पाहिजे. जे जीवन आपल्या वाट्याला आलेलं आहे ते जीवन जगत असताना काही सांडावे न लगे, काही मांडावे न लगे, काही सोडायला संत तुम्हाला सांगत नाहीयेत. आणि परमार्थ म्हणून अजून मोठं काही आवडंबर माजवायची गरज नाहीये. पण तुम्ही जे जीवन जगता त्या जीवनामध्येच आपलं जीवन हे परमात्मप्राप्तीसाठी आहे असं सकाळी उठल्यावर तुम्हाला वाटावं. फार तर तीन वेळेला धोका मनात आणा. मनात जर नीट आणता येत नसेल तर मोठ्यांदा म्हणा की माझं जीवन परमात्मप्राप्तीसाठी आहे, माझं जीवन परमात्मप्राप्तीसाठी आहे, माझं जीवन परमात्मप्राप्तीसाठी आहे, त्याकरता मी जगतो आहे. आजच्या दिवसातली जी सगळी कर्म आहेत ती कर्म करत असताना मी परमात्म्यापासून दूर जाणार नाही अशी दक्षता घेऊन करेन. संकल्प करा, रात्री झोपताना म्हणा, मोठ्यांदा म्हणा, मनातल्या मनात म्हणा, पण जमत नसेल मोठ्यांदा म्हणा, तोंडानी म्हणा, माझं जीवन परमात्मप्राप्तीसाठी आजचं जे जीवन आहे ते मी व्यतीत केलं. मी सकाळी संकल्प केला, झोपताना मी ठामपणे म्हणतो आहे की माझं जीवन परमात्मप्राप्तीसाठी मी व्यतीत केलं. आता मी झोपेच्या स्वाधीन होतो आहे. तीन वेळेला म्हणा. आपल्या ठिकाणी मुमुक्षत्व देखील बाणवणं हे आपल्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. कई ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे, असं तुकाराम महाराज म्हणतात. का बरं ते झुरत होते? ते अशा करता झुरत होते की त्यांना त्यांच्या ध्येयाची आठवण होती म्हणून त्यांचं चित्त झुरत होतं. दिवसेंदिवस वाया चाललेत, आपण ध्येयाच्या दिशेने चाललेलो नाही आहोत हे जर आठवलं नाही तर कळेल तरी कसं? कारण या संसाराचा धूर धुराळा इतका आहे की त्याच्यात स्वच्छपणाने दिसणं फार अवघड. रोज नवीन नवीन बातम्या. भारतीय सैनिकाची विटंबना केली, वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी त्यांच्या चार चौक्या उद्ध्वस्त केल्या, बरं वाटलं. तिसऱ्या दिवशी इतक्या विमान खरेदीचा प्रस्ताव आहे आणि खरेदी करेल, बरं वाटलं. युद्धामध्ये रमतो आहे. 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा तर एकदम केवढं दडपण आलं. धूरधुरावा खूप आहे. आपलं जीवन कशाकरता आहे, कशाकरता नाहीये हे सगळं विसरून जाणाऱ्या घटना आणि रोज वेगवेगळ्या या घडणारच आहेत. आपलं मुमुक्षत्व सांभाळणं हे आपलं आपल्याला करायचं आहे. स्वामीजी तर म्हणायचे की तो खरं अवघड आहे, पण ते तर असं उलटा पालटा करावा. हेडलाईन्स वाचली की आतलं सगळं वाचायला पाहिजे असं नाही असं म्हणायचंय. ते वाचली तर नुसतं असं वाचावं आणि ठेवून द्यावं म्हणायचंय. आणि खरं म्हणायचं मी वाचतच नाही, ते वाचायचेच नाहीत. आणि रामकृष्ण एकदा एका भक्तांच्या घरी गेले ते त्यांना बसण्यासाठी जी गादी आणि लोड ठेवलेला होता त्या गादीवरच त्या दिवसाचं वृत्तपत्र अमृत बाजार ते पडलेलं होतं. रामकृष्ण तिथे उभे राहिले. ते म्हणाले ते पहिलं वर्तमानपत्र दूर करा आणि तिथे जरा गंगाजल शिंपडा म्हणला म्हणजे मग बसतो. ओळखता आलं पाहिजे की आपलं मुमुक्षत्व जात आहे. असा जो अधिकार संपादन करणारा आपल्या कर्मांनी आपल्या कृतींनी जाणून बुजून उद्मेखून केलेल्या सत्संगतीने त्यामुळे मग तो हळूहळू करून अधिकारी होतो परमार्थ जाणून घेण्याचा. अशा अधिकारी शिष्यांनी सद्गुरूंची सेवा करावी. सद्गुरूंची सेवा मनानी तनानी धनानी असं ज्याला म्हणतात अशी आपण करावी. तन मन धनानी त्याच्यातलं धन आहे ते मानसिक रीतीने अर्पण करावं, कारण तुमच्या धनाशी सद्गुरूंना काही कर्तव्य नाही आहे. पण माझं जे आहे ते त्यांचं आहे. मी इथं गणेशपुरम मध्ये राहायला आलो तर सर्वात प्रथम नवीन आणि सुचित्रा इथं आले. मी राहायला आलो आणि त्यांच्याकडे वर गेलो. त्यांना म्हटलं वा छान आहे तुमचं घर, मस्त लागलंय. तर नवीन मला म्हणाला की आमचं घर नाही, घर तुमचं आहे, तुमच्या घरात मी राहतोय असं म्हणाला. एवढं अर्पण पुरतं. त्याच्याकरता सद्गुरूंच्या नावावर घर करून द्यायला लागत नाही, त्याची त्यांना गरजही नाहीये. पण हा भाव फार महत्वाचा आहे. आम्ही स्वामीजींबरोबर कुठं गेलो होतो तर स्वामीजी म्हणाले की आपण कोण कोण घरामध्ये राहता. तर बरोबर होते त्या गृहस्थांनी सांगितलं की हे नवरा बायको, त्यांची दोन मुलं आणि यांच्याबरोबर आई असते. तर ते थांबवत म्हणाले नाही, आईच्या घरामध्ये आम्ही चौघ जण राहतो. अशा प्रकारे सद्गुरूंच्या ठिकाणी अतिशय अनन्य असावं. सद्गुरू आपले सर्वस्व आहेत असंच मानावं. अधिकार संपादन केला परमार्थ विद्या मिळवण्याचा आणि सद्गुरूंना शरण गेला. शास्त्र असं म्हणतं की सद्गुरूंना शरण जाणं देखील समित पाणी ही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम स गुरुमेवा अभिगच्छेत. त्यांनी गुरूंकडे जावं, हातात समिधा घ्याव्यात, समित पाणी ही. आणि सद्गुरू कसे असावेत? श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, ते शब्द आले बघा. ते श्रोत्रिय असावेत आणि ब्रह्मनिष्ठ असावेत. आणि त्यांना जाऊन लीनतेने नमस्कार करावा आणि त्यांना विचारावं की आधी ही भगवान ब्रह्मेती, भगवंतांनी मला ब्रह्माबद्दल उपदेश करावा. त्यांना विनम्र भावाने दंडवत घालावा. त्या विनम्रतेमध्ये आपल्याला परमार्थाविषयीचं अज्ञान आहे, आपण देहबुद्धीत आहोत, याच्याबद्दल संकोच असावा. आपण जगात कितीही मोठे असलो तरी देखील त्या मोठेपणाचा देखील जरा संकोचच असावा सद्गुरूंच्या समोर. अशा प्रकारे सद्गुरूंकडे जावं. आपली वेळ संपली. आणि सद्गुरूंना मी मुक्त कधी होईन, मी देहबुद्धीमध्ये जखडला गेलेलो आहे, असं आत्मकथन करावं. आपल्या बिकट परिस्थितीचा बोध आपल्याला असावा. आपल्या ठिकाणी अहंकार आहे, आपल्या ठिकाणी दुर्गुण आहेत, आपल्या ठिकाणी कामक्रोध आहेत, यामुळे आपली परिस्थिती देहबुद्धी वाढणारी अशी झालेली आहे, अशा आपली अडचणीची परिस्थिती आपली कशी झालेली आहे परमार्थत हे आपल्याला नीट समजलेलं असलं पाहिजे. नाहीतर तुम्ही सद्गुरूंकडे गेलात हा मग आम्हाला तुम्ही कधी अनुग्रह देणार? किंवा स्वामीजी म्हणायचे की हॅलो सद्गुरू. तर असं नसावं. आपण तरल असावं. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात तेथ अहम वाचा चित्त अंग देवो निया शरण रिघ महोदधिका गांग रिगाले जैसे. तसं शरण असावं सद्गुरूंना. मग सद्गुरूंच्याकडून जसं होईल तसं श्रवण होऊन सद्गुरू अनुग्रह देतील. त्या अनुग्रहाचा सोहळा मोठ्या तरल अंतःकरणाने आपण अनुभवावा. त्यांच्या कृपेमध्ये आपण चिंब भिजून निघतो आहोत अशी भावना असावी. जसं उत्तम विद्यार्थ्याला असं म्हणतात की जर तो लक्षपूर्वक ऐकत असेल शिकवलं जातं तेव्हा तर 60% किमान 60-65% तिथंच समजतो विषय. आणि मग नंतर त्याची उजळणी करत करत तो 80-90% पेक्षा जास्त किंवा जवळपास सगळा देखील समजण्याची शक्यता असते. तसं अनुग्रह घेताना आपण 50-60% पुढंच ते आपल्याला समजेल अशा भावनेनी, अशा कृतज्ञ भावनेनी, नम्रतेनी आपण तो विधी अनुभवावा. मी पैसेची ते पाटण पावे गुरुकृपेचे. गुरुकृपा काय आहे ते आधी तुम्हाला सांगतोय, मग गुरुकृपेचं नगर पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी हरी हरी. ज्ञानोपा माऊली प्रभु स्वामीजी स्वामी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.
श्रीराम काही निवेदन आहेत. उद्या सकाळी 8:30 वाजता गणेश परम येथे